आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 6 फेब्रुवारी 2022. विषय आत्मा. सोनेरी मजकूर. गलतीकरण. जर आम्ही आत्म्याने जगतो तर तो जसा चालवितो तसे आम्ही सुद्धा त्याच्या मागे चालूया. उत्तरदायी वाचन. स्तोत्र संहिता. लोकहो तुम्ही टाळ्या वाजवा, तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा. देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला. देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतीपर गाणी गा. परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस. तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे. तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते. पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात आणि तू जमीन पुन्हा नव्यासारखी करतोस. परमेश्वराचे वैभव सदैव राहो. परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो. धडा उपदेश. बायबल पासून. योहान. कदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परुषी लोकांपैकी एक असून तो यहुदी लोकांचा एक महत्वाचा पुढारी होता. एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहीत आहे, कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाही. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखादा माणसाचा नव्याने जन्म झाला नाही तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही. निकदेम म्हणाला, जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही, म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो, परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितल्याबहल आश्चर्यचकित होऊ नका. वाऱ्याला वाहायला पाहिजे तिकडे तो वाहतो. वारा वाहताना तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतो, परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्येक माणसाचे असेच असते. योहान. शोमरोनातील सुखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे. याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता, म्हणून येशू विहिरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती. तव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी स्त्री त्या विहिरीवर आली. येशू तिला म्हणाला, मला प्यावयास पाणी दे. ती शोमरोनी स्त्री म्हणाली, तुम्ही यहुदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते. यहुदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. येशूने उत्तर दिले, देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते. ती म्हणाली, महाराज, जिवंत पाणी तुम्हाला कुठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे, आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही. आमचा पिता पूर्वज याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबाने जी विहीर आम्हाला दिली ते स्वतः या विहिरीचे पाणी पित असत, शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहिरीचे पाणी पित असत. येशू म्हणाला, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल, त्या पाण्यामुळे त्याला अनंत काळचे जीवन मिळेल. ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज ते पाणी मला द्या म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही. येशूने तिला सांगितले, जा तुझ्या पतीला घेऊन इकडे ये. ती स्त्री म्हणाली, मला पती नाही. येशू तिला म्हणाला, हे तू बरोबर सांगितलेस की तुला नवरा नाही, खरे तर तुझे 5 पती झाले आणि आता तू ज्याच्या बरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस. ती स्त्री म्हणाली, महाराज मला आता कळले की तुम्ही एक संदेष्टा आहात. आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत, परंतु तुम्ही यहुदी लोक म्हणता की यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहिजे. येशू म्हणाला, बाई माझ्यावर विश्वास ठेव, अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची देवाची उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही. जे तुम्हाला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहुदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हाला चांगले कळते, कारण यहुदी लोकांकडूनच तारण येते. असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. तशी वेळ आता आलेली आहे आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. देव आत्मा आहे म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे. योहान. आता थोमा याला दिदुम म्हणत 12 शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की आम्ही प्रभूला पाहिले आहे, पण तो त्यांना म्हणाला, त्याच्या हातांमधील खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणांत माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही. एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्या बरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला, तुम्हा बरोबर शांती असू. मग तो थोमाला म्हणाला, तुझे बोट इकडे कर व माझे हात पहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल, संशय सोड आणि विश्वास ठेव. थोमा त्याला म्हणाला, माझा प्रभू आणि माझा देव. मग येशू त्याला म्हणाला, तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस, पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत. गलतीकरांस. पण मी म्हणतो, तुम्ही आत्म्यात चाला आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही. कारण आपला देह ज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा जी इच्छा करतो ती देहाविरुद्ध आहे. परिणाम म्हणून तुम्हाला जे करावयास पाहिजे ते करता येत नाही. पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. आत्मा या गोष्टी निर्माण करतो, प्रीती आनंद शांती सहनशीलता दयाळूपणा चांगुलपणा विश्वास सौम्यता व आत्मसंयमन अशा गोष्टी विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देह स्वभावाला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खेळले आहे. जर आम्ही आत्म्याने जगतो तर तो जसा चलवितो तसे आम्ही सुद्धा त्याच्या मागे चालूया. रोमकरांस. आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशू मध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ मित्र की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आत्म्याच्या तीन महान सत्यता, सर्व शक्तिमानता, सर्वव्यापीता, सर्वज्ञता. आत्मा सर्व शक्ती धारण करतो, सर्व जागा भरतो, सर्व विज्ञान बनवतो. वस्तू वास्तविक असू शकते या विश्वासाचे कायमचे खंडन करतात. या शाश्वत सत्यता देवाच्या निर्मितीचे तेजस्वी वास्तव म्हणून आदिम अस्तित्व प्रकट करतात, ज्यामध्ये त्याने जे काही बनवले आहे ते त्याच्या चांगल्या बुद्धीने उच्चारले आहे. जीवन आणि बुद्धिमत्ता पदार्थात आहे हा चुकीचा विश्वास आपण नष्ट केला पाहिजे आणि जे शुद्ध आणि परिपूर्ण आहे त्यावर स्वतःला लावले पाहिजे. पौल म्हणाला, आत्म्याने चाला आणि तुम्ही देहाची वासना पूर्ण करणार नाही. लवकरच किंवा नंतर आपण हे शिकू शकतो की मनुष्याच्या मर्यादित क्षमतेचे बेड्या या भ्रमाने बनवले जातात की तो आत्म्याऐवजी शरीरात राहतो, आत्म्याऐवजी पदार्थात राहतो. पदार्थ आत्मा व्यक्त करत नाही. देव हा अनंत सर्वव्यापी आत्मा आहे. जर आत्मा सर्वत्र आहे आणि सर्वत्र आहे तर पदार्थ काय आणि कुठे आहे? लक्षात ठेवा की सत्य हे चुकीपेक्षा मोठे आहे आणि आपण मोठ्याला कमीत टाकू शकत नाही. आत्मा हा आत्मा आहे आणि आत्मा शरीरापेक्षा श्रेष्ठ आहे. जर आत्मा एकदा शरीरात असता तर आत्मा मर्यादित असेल आणि म्हणून तो आत्मा असू शकत नाही. देव हा एक भौतिक प्राणी आहे हे कोणीही खऱ्या अर्थाने पुष्टी करू शकत नाही. बायबल त्याला असे म्हणते, तू माझा चेहरा पाहू शकत नाहीस कारण कोणीही मला पाहणार नाही आणि जगणार नाही. भौतिक दृष्ट्या नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या आपण त्याला दैवी मन, जीवन, सत्य आणि प्रेम म्हणून ओळखतो. आपण दैवी स्वरूप समजून घेतो आणि त्याच्यावर समजूतदारपणे प्रेम करतो. त्या प्रमाणात आपण त्याचे पालन करू आणि त्याची पूजा करू. भौतिकतेशी लढत नाही तर आपल्या देवाच्या समृद्धीमध्ये आनंद मानू. मग धर्म हा डोक्याचा नसून हृदयाचा असेल. प्रेमाच्या अभावामुळे मानवजात यापुढे अत्याचारी आणि प्रतिबंधात्मक राहणार नाही. मुके बाहेर काढणे आणि उंट गिळणे. आपण आध्यात्मिक उपासना करतो, केवळ आपण भौतिक उपासना करणे थांबवतो. आध्यात्मिक श्रद्धा हा ख्रिश्चन धर्माचा आत्मा आहे. पदार्थाच्या माध्यमाने पूजा करणे म्हणजे मूर्तीपूजक. यहुदी आणि इतर विधी हे खऱ्या उपासनेचे प्रकार आणि छाया आहेत. खरे उपासक आत्म्याने आणि सत्याने पित्याची उपासना करतील. मनुष्याचे व्यक्तिमत्व कमी मूर्त नाही कारण ते आध्यात्मिक आहे आणि त्याचे जीवन पदार्थाच्या दैवर नाही. त्याच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाची समज मनुष्याला अधिक वास्तविक सत्यात अधिक भयंकर बनवते आणि त्याला पाप, रोग आणि मृत्यूवर विजय मिळवण्यास सक्षम करते. आपल्या प्रभू आणि स्वामीने कबरेतून पुनरुत्थान झाल्यानंतर स्वतःला त्याच्या शिष्यांसमोर सादर केले. स्वतःला त्याच येशूच्या रूपात ज्यावर त्यांनी कलवरीवरील शोकांतिकेपूर्वी प्रेम केले होते. भौतिकवादी थॉम्सला आत्म्याऐवजी पदार्थात आदर्श तारणहार शोधत आहे आणि भौतिक इंद्रियांची आणि शरीराची साक्ष आहे. आत्म्यापेक्षा अमरत्वाच्या उत्कटतेसाठी त्याला येशूने पुरावा दिला की तो अपरिवर्तित आहे. वधस्तंभाद्वारे या कंटाळवाणा आणि संशयास्पद शिष्यासाठी जोपर्यंत गुरु पृथ्वीचा रहिवासी होता तोपर्यंत येशू एक दैहिक वास्तव राहिला. पदार्थाच्या प्रदर्शनाशिवाय दुसरे काहीही थॉम्सला अस्तित्वात आणू शकत नाही. त्याच्यासाठी पदार्थावर विश्वास ठेवणे हे कोणतेही काम नव्हते, परंतु त्याच्यासाठी आत्म्याच्या महत्वाची कल्पना करणे, मन आणि अमरत्व ज्यामध्ये आत्मा राज्य करतो काहीही नाहीसे करू शकत नाही हे जाणून घेणे अधिक कठीण होते. शारीरिक संवेदना रोगांची वास्तविकता म्हणून व्याख्या करतात, परंतु शास्त्र असे घोषित करते की देवाने सर्व काही निर्माण केले आहे. जरी शारीरिक इंद्रिये सांगतात की पदार्थामुळे रोग होतो आणि दैवी मन ते बरे करू शकत नाही किंवा करणार नाही. भौतिक इंद्रियांची उत्पत्ती होते आणि भौतिक असत्य स्वार्थी किंवा नीच अशा सर्व गोष्टींचे समर्थन होते. ते आत्म्याला मातीत घालतील, जीवनाला अशक्त बनवतील आणि सर्व गोष्टींचा नाश करतील. भौतिक अर्थाच्या या असत्याला आपण आध्यात्मिक अर्थाच्या सत्याने शांत केले पाहिजे. पाप आणि मृत्यूचा विश्वास आणणारी आणि सर्व शक्तिमानतेची शुद्ध भावना नष्ट करणारी चूक आपण थांबवली पाहिजे. आजारी माणूस इतर सर्वांपेक्षा पापी आहे का? नाही. परंतु जोपर्यंत तो विसंगत आहे तो देवाची प्रतिमा नाही. त्यांच्या भौतिक श्रद्धेला कंटाळून ज्यातून खूप दुःख येते अयोग्य लोक अधिक आध्यात्मिक वाढतात. कारण त्रुटी किंवा जीवन पदार्थात आहे असा विश्वास आध्यात्मिक जीवनाच्या वास्तविकतेला प्राप्त होतो. भौतिक संवेदना वास्तविकतेच्या अहंकाराने आवाज उठवते आणि म्हणते, मी पूर्णपणे अप्रामाणिक आहे आणि कोणालाही ते माहीत नाही. मी फसवणूक करू शकतो, खोटे बोलू शकतो, व्यभिचार करू शकतो, लुटू शकतो, खून करू शकतो आणि गुळगुळीत खलनायकीद्वारे ओळखू शकतो. आत्मा उलट साक्ष देतो, म्हणतो, मी आत्मा आहे. मनुष्य ज्याची इंद्रिये आध्यात्मिक आहेत ती माझी उपमा आहे. तो असीम समज प्रतिबिंबित करतो कारण मी अनंत आहे. पवित्रतेचे सौंदर्य, अस्तित्वाची परिपूर्णता, अविनाशी वैभव सर्व माझे आहेत कारण मी देव आहे. मी माणसाला अमरत्व देतो कारण मी सत्य आहे. मी सर्व आनंद समाविष्ट करतो आणि देतो कारण मी प्रेम आहे. मी जीवन देतो सुरुवातीशिवाय आणि अंत न करता कारण मी जीवन आहे. मी सर्वोच्च आहे आणि सर्व देतो कारण मी मन आहे. मी सर्वांचा पदार्थ आहे कारण मी तोच आहे. योग्य तर्कासाठी विचारापुढे फक्त एकच तथ्य असले पाहिजे, ते म्हणजे आध्यात्मिक अस्तित्व. प्रत्यक्षात दुसरे कोणतेही अस्तित्व नाही कारण जीवन त्याच्या विषमतेशी मृत्यूशी एकरूप होऊ शकत नाही. दैवी विज्ञानाची तथ्ये मान्य केली पाहिजेत, जरी या तथ्यांचे पुरावे दुष्ट पदार्थ किंवा भौतिक अर्थाने समर्थित नसले तरी, कारण देव आणि मनुष्य सहअस्तित्वाचा पुरावा पूर्णपणे आध्यात्मिक अर्थाने टिकून आहे. मनुष्य आहे आणि सदैव देवाचे प्रतिबिंब आहे. देव अमर्याद आहे म्हणून सदैव उपस्थित आहे आणि इतर कोणतीही शक्ती किंवा उपस्थिती नाही. म्हणून विश्वाचे अध्यात्म हेच सृष्टीचे वास्तव आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य माझ्यामध्ये, दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. केतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.